मित्रांनो नमस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी। ज्ञानगंगा घरोघरी आणि कानोकानी हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं वेब रेडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अनेक विविध विषयांचं तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन अगदी घरच्या घरी उपलब्ध करून दिलंय। यशवाणी या वेब रेडिओसाठी आपण लॉग ऑन केलंय ycmou.digitalyunivercity.ac या वेबसाईटवर। रोज दुपारी 12 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत आणि आता 3 वाजेपर्यंत आपण आमचं प्रसारण ऐकू शकता। मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण स्पर्धा बाजार याविषयीची माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आज इथं उपस्थित आहेत वायसीएमओयूचे मानव सामाजिक शास्त्र आणि विद्याशाखेचे संचालक माननीय डॉ उमेश राजदेरकर सर। सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीनं मी सरांचं स्वागत करतो। सर नमस्कार।
नमस्कार।
आपल्याला कल्पनाच आहे मित्रांनो की राजदेरकर सरांच्या अर्थशास्त्रावर अनेक पाठ्यपुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग घेतलाय। तर आजच्या कार्यक्रमामध्ये सर पूर्ण स्पर्धा बाजार याविषयी आपण विद्यार्थ्यांना माहिती सांगणार
आहोत।
तर हे पूर्ण स्पर्धा बाजार म्हणजे नक्की काय?
बरोबर आहे। थोडंसं मी विद्यार्थ्यांना मागे नेऊ इच्छितो। आपण उत्पादन म्हणजे काय याची व्याख्या बघितलेली आहे। आदानाचं प्रदानात रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन, आणि उत्पादन हे उत्पादनाची साधनं वापरून त्याचं वापरण्यायोग्य वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये त्या ठिकाणी रुपांतर केलं जातं। आता ही वस्तू जी आहे ही वस्तू बाजारात विकण्याकरता उपलब्ध करून दिली जाते, आणि वस्तूच्या अंगी मानवी गरज भागवण्याची जी शक्ती असते तिला उपयोगिता असं म्हणतात, हे देखील आपण पाहिलेलं आहे। या उपयोगितेमुळे वस्तूला मागणी निर्माण होते, आणि मागणी निर्माण झाली की उत्पादकांना त्या वस्तूच्या उत्पादनामागे नफा आहे याची जाणीव होते, आणि त्या वस्तूचं मग ते उत्पादन करू लागतात। आता या ठिकाणी बाजार म्हणजे काय हे आपण यापूर्वीच्या आपल्या चर्चेमध्ये पाहिलेलं आहे की बाजार म्हणजे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणती अशी एकच विशिष्ट जागा नाही, तर संपूर्ण भूभागापैकी अशी कोणतीही त्या ठिकाणी एक स्थळ किंवा एक परिस्थिती की ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यांच्या चर्चा विचार विनिमय होतो, आणि तो इतक्या तीव्रतेचा असतो की त्यातून त्या वस्तूची जी किंमत आहे ती समतोलाकडे त्वरेने येते। आता ही व्याख्या जी आहे याच्यामध्ये कोणत्याही एका स्तयाचा किंवा याचा उल्लेख नाही, फक्त याला महत्व असं आहे की स्तयापेक्षा विक्रेते आणि ग्राहक म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये जे चर्चा व्हायला पाहिजे, जो विमर्श व्हायला पाहिजे, जी देवघेव व्हायला पाहिजे विचारांची, ती त्या ठिकाणी होते, आणि त्याचा परिणाम म्हणून वस्तूची किंमत ही त्वरेनं अगदी तातडीनं ही समतेकडे येते। म्हणजे एक विक्रेता ज्या किमतीला वस्तू विकत असेल त्याच किमतीला अन्य विक्रेते देखील विकायला तयार होतात। आता या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील या चर्चेला या संवादाला खूप महत्वाचं स्थान आहे। आजच्या आधुनिक काळामध्ये आपण पाहतो की इंटरनेटच्या माध्यमातून देखील आपल्याला खरेदी करता येते, फोनच्या माध्यमातून देखील खरेदी करता येते, परदेशातल्या वस्तू खरेदी करता येतात, आणि त्यामुळे बाजाराची व्याप्ती तर ही आज प्रचंड मोठी अशी झालेली आहे। म्हणजे तुम्ही अमेरिकेमध्ये जर एखाद्या विक्रेत्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून फुलांकरता ऑर्डर त्या ठिकाणी दिली तर ती फुलं तुम्हाला तुम्ही दिलेल्या वेळेला त्या ठिकाणी तुमच्याकडे डिलिव्हर होतात, ती फुलं तुम्हाला मिळू शकतात। म्हणजे या ठिकाणी विक्रेत्याला तुम्ही पाहिलेलं नाही, विक्रेत्यांनी तुम्हाला पाहिलेलं नाही, तरी देखील जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून तुम्हाला त्या फुलांची खरेदी करता येते। त्याचप्रमाणे अनेक फुलं विक्रेत्यांनी आपल्या वेबसाईट तयार केलेल्या आहेत, त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटलं की अ या विक्रेत्याची किंमत जरा जास्त वाटते तर तुम्हाला ब विक्रेता पण त्या ठिकाणी उपलब्ध आहे, त्याचे जे प्राईस लिस्ट आहे ती पण तुम्ही चेक करू शकता। म्हणजे या ठिकाणी देखील बाजार हा प्रत्यक्षात आलेला आपल्याला दिसतो की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेता यांचं फिजिकल एक्झिस्टन्स
प्रत्यक्ष
समोरासमोर नाही येत, तरी देखील व्हर्च्युअल माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्क साधून ती वस्तूची किंमत ही घासाघीस करून त्या ठिकाणी निश्चित करतात आणि ती वस्तू मग खरेदी करण्याचा निर्णय ग्राहक हा घेतो आणि तसा व्यवहार तो पूर्ण होतो. म्हणजे बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांच्या या संबंधाला या संपर्काला फार मोठं त्या ठिकाणी महत्व आहे. आता ज्या वेळेला आपण बाजार म्हणतो त्यावेळेला बाजार हा स्थानिक असतो, राष्ट्रीय असतो किंवा अगदी जागतिक देखील असतो. स्थानिक बाजार म्हटला तर आपल्याला जे नाशवंत आहेत दूध, मासे, अंडी, भाजी, काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तू या आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यांचा जो स्कोप असतो म्हणजे विक्री करण्याची जी त्या ठिकाणी बाजाराची जी मर्यादा असते ती स्थानिक पातळीवर असते. दुसरा असतो राष्ट्रीय, त्याच्यामध्ये वस्तू एका ठिकाणून म्हणजे देशातल्या देशात ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्वरेनं उपलब्ध होऊ शकते. मग त्याच्यामध्ये वाहतुकीच्या साधनांचा मोठा आधार घेतला जातो आणि त्या आधारे मग एका राज्याची वस्तू दुसऱ्या राज्यामध्ये सहजपणे आपल्याला उपलब्ध होऊ शकते. म्हणजे आता समजा तुम्हाला राजस्थानमधली मिरची पाहिजे असेल तर ती देखील तुम्हाला नाशिक किंवा मुंबईमध्ये मिळू शकते. केरळमधले मासे पाहिजे असतील ते देखील तुम्हाला मिळू शकतात. कोल्हापूरमधला गुळ तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळू शकतो. तसंच काही वस्तूंना सोनं, चांदी यांना जागतिक बाजारपेठ देखील त्या ठिकाणी आहे. म्हणजे वस्तूचा जो वापर आहे त्या वस्तूचं जे उत्पादन आहे आणि ते उत्पादन उपलब्ध करून देण्याची जी भौगोलिक सीमा आहे त्या सीमेनुसार देखील बाजाराचे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक बाजार असे त्या ठिकाणी प्रकार पडलेले दिसतात. आता मी जसं मगा म्हटलं की जसजसा मीडियाचा, इंटरनेटचा प्रसार होत जाईल तसतसा हे डिस्टिंक्शन देखील दूर होत जाईल. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की आपल्याला केरळमधले मासे हे आज मला माझ्या घरी पाहिजे आहेत आणि तशा प्रकारची जर इंटरनेटच्या माध्यमातून सुविधा असेल तर ते तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे जसं वाहतुकीचं प्रमाण, सोय ही परिणामकारकपणे उपलब्ध होईल तसतसं हे डिस्टिंक्शन जे आहे किंवा हा जो फरक केला जातो तो फरक देखील काहीसा नाहीसा होऊन जाईल. आता हे झालं बाजाराच्या भौगोलिक रचनेनुसार करण्यात येणारे प्रकार. आता बाजाराच्या वेळेनुसार किंवा अकॉर्डिंग टू टाइम पिरियड असं देखील बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे बाजार काळानुसार बाजाराचं वर्गीकरण, मार्केट अकॉर्डिंग टू टाइम पिरियड मार्केट. म्हणजे काय असतं की एका ठराविक काही वस्तू अशा असतात नाशवंत की ज्यांचा बाजार हा ठराविक काळापुरताच असतो. उदाहरणार्थ दूध, मासे, फळं, अंडी या ज्या नाशवंत वस्तू आहेत या नाशवंत वस्तूंचा बाजार हा एका ठराविक कालावधी करतो असतो. कल्पना करा की आज दुधाचा दर हा 40 रुपये लिटर इतका आहे, उद्या दुधाच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे असं जरी आपण गृहीत धरलं आणि त्यामुळे दुधाची विक्री दर प्रति लिटर हा 40 वरून 60 रुपये झाला, तर आता दुधाचं उत्पादन जे आहे ते स्थिर आहे, त्या उत्पादनामध्ये लगेच काही तुम्हाला वाढ करता येणार नाही. त्यामुळे जर बाजारातली मागणी 500 लिटर वरून 1500 लिटर झाली तर त्याचा एकच एक परिणाम होईल आणि तो म्हणजे दुधाची किंमत वाढेल. म्हणजे 40 रुपयावरून दूध 60 रुपये लिटर होईल. आता ही झाली विक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट, पण ग्राहकांना जास्त किमतीने दूध खरेदी करावं लागेल हा एक मुद्दा झाला. आणि दुसरं म्हणजे उद्याचं दुधाची मागणी एकदम घटली, समजा दूध 1500 लिटर दूध उपलब्ध आहे आज आणि उद्या काही कारणाने दुधाची मागणी ही एकदम 100 लिटर वर आली तर उरलेल्या 400 लिटर दुधाचं काय करायचं असा प्रश्न विक्रेत्यांना पडेल.
बरोबर.
आणि मग 40 रुपये प्रति लिटर वरून दुधाचा दर हा 15 रुपये, 20 रुपये, काही वेळेला 12 रुपये इतका खाली येईल. याला मार्केट पीरियड असं म्हणतात. मार्केट पीरियड म्हणजे असा कालावधी की ज्यामध्ये वस्तूची किंमत वाढल्यावर वस्तूचा पुरवठा त्वरेनं वाढवणं शक्य होत नाही आणि त्याचप्रमाणे वस्तूची किंमत कमी झाल्यावर वस्तूचा पुरवठा त्याच गतीने किंवा त्वरेनं कमी करता येत नाही, त्याला मार्केट पिरियड असं म्हणतात. साधारणपणे नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये आपल्याला असा मार्केट पिरियड अनुभवास येतो. दुसरा आहे अल्प कालावधी. अल्प कालावधी म्हणजे ज्या वेळेला आपण उत्पादनामध्ये पाहिलं की उत्पादनामध्ये स्थिर घटक आणि बदलते घटक हे वापरले जातात. स्थिर घटक म्हणजे यंत्रसामुग्री, इमारत, कौशल्यपूर्ण कायम कामगार याला आपण स्थिर घटक म्हणतो आणि बदलते घटक म्हणजे कच्चा माल, वीज याला बदलते घटक असं म्हणतात. आता अल्प कालावधीमध्ये काय होतं की जर आपल्याला उत्पादन कमी करायचं असेल तर बदलत्या घटकांवरचा खर्च कमी करून आपण उत्पादन कमी करू शकतो. स्थिर घटकांवरचा खर्च हा कमी करता येत नाही. त्याचं कारण असं की स्थिर घटकांवरचा खर्च हा त्या ठिकाणी आपण केलेला असतो आणि उत्पादनात घट झाली म्हणून तो काही यंत्र काही आपण तेवढा त्याचा ते काही फेकून देणार नाही. म्हणजे स्थिर घटक जे असतात त्याच्यावरचा खर्च हा उत्पादन तुम्ही करा किंवा करू नका किंवा कमी करा हा तुम्हाला सोसावाच लागतो. उदाहरणार्थ 5 लाख रुपयाचं यंत्र घेतलं असेल आणि त्याची कपॅसिटी जर 50,000 वस्तू निर्माण करण्याची असेल आणि तुम्ही 10,000 वस्तू कमी उत्पादन करू शकत असाल तर 40,000 इतकी एक्सिस कपॅसिटी किंवा अतिरिक्त क्षमता त्या यंत्रापाशी ही पडून राहते. आता या ठिकाणी काय होतं की अल्प कालावधीमध्ये जर वस्तूची मागणी एकदम वाढली तर त्यावेळेला आपण बदलत्या घटकामध्ये वाढ करून म्हणजे कच्चा माल अधिक वापरून, वीज अधिक वापरून, कामगार अधिक वापरून उत्पादन वाढवू शकतो आणि वाढत्या मागणीस आपण तोंड देऊ शकतो. पण जर मागणी कमी झाली वस्तूची तर ते उत्पादन आपल्याला कमी करावं लागतं. मग त्याच्याकरता आपण बदलत्या घटकांवरचा जो खर्च आहे तो कमी करतो मात्र स्थिर घटकांवरचा खर्च आपल्याला कमी करता येत नाही. म्हणून अल्प कालावधीमध्ये वस्तूची मागणीनुसार जे उत्पादन कमी किंवा जास्त करावं लागतं ते आपल्याला करता येतं. मात्र मार्केट पिरियडमध्ये किंवा बाजार कालावधीमध्ये आपल्याला तसं करता येत नाही. जे उत्पादन झालेलं आहे ते येईल ते किमतीला विकून टाकावं लागतं. पण अल्प कालावधीमध्ये उत्पादकांना ही सोय असते की बदलत्या घटकांवरचा खर्च कमी वा जास्त करून त्यांना उत्पादन कमी वा जास्त करता येतं. दीर्घ कालावधीमध्ये ज्याला आपण लॉंग रन पिरियड मार्केट असं म्हणतो त्याच्यामध्ये स्थिर घटक आणि बदलते घटक अशा दोन्ही घटकांमध्ये आपल्याला बदल करता येतात. म्हणजे तुम्हाला नवीन यंत्र आणता येतं, एखादी नवीन बिल्डिंग बांधता येते, एखाद्या जमिनीचा तुकडा घेऊन त्याच्यावर उत्पादनाची व्यवस्था करता येते. म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये उत्पादनाचे सर्व घटक बदलते असतात असं म्हटलं जातं. कारण स्थिर घटक असं आणि बदलते घटक असं डिस्टिंक्शन राहत नाही. दीर्घ कालावधीमध्ये उत्पादकांकडे पुरेसा अनुभव, पुरेसा पैसा हा त्या ठिकाणी जमा होतो आणि दीर्घ कालावधीमध्ये स्थिर घटकांवरचा खर्च हा आपल्याला बदलता येत असल्यामुळे दीर्घ कालावधीमध्ये उत्पादन वाढण्याची आणि कमी करण्याची जशी गरज असेल त्यानुसार स्थिर व घटकांवरील खर्च हा कमी जास्त करून उत्पादनामध्ये बदल घडवून आणता येतो. म्हणजे आपण आता काय पाहिलं की कालावधीनुसार बाजाराचे प्रकार पडतात आणि त्या ठिकाणी भौगोलिक रचनेनुसार देखील बाजाराचे फरक होतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्थानिक मार्केट आहे, लोकल मार्केट आहे, नॅशनल मार्केट आहे आणि इंटरनॅशनल मार्केट आहे. आणि कालावधीनुसार मार्केट पिरियड आहे, बाजार कालावधी आहे. दुसरा आहे शॉर्ट रन पिरियड मार्केट म्हणजे अल्प कालावधीनुसार त्या ठिकाणी बाजार. आणि तिसरा आहे दीर्घ कालावधीनुसार त्या ठिकाणी बाजाराचं वर्गीकरण. म्हणजे आपण आता काय पाहिलं जिओग्राफिकली किंवा भौगोलिकदृष्ट्या बाजार, कालावधीनुसार बाजार आणि तिसरं बाजाराचं जे वर्गीकरण केलं जातं ते केलं जातं ते स्पर्धेच्या प्रमाणानुसार. म्हणजे एखाद्या बाजारामध्ये स्पर्धेचं प्रमाण किती आहे याच्यानुसार बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. आणि त्यातला पहिला प्रकार आहे पूर्ण स्पर्धा बाजार. म्हणजे हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की बाजारामध्ये स्पर्धेचं प्रमाण किती आहे त्यानुसार बाजाराचे ठळकपणे पूर्ण स्पर्धा बाजार व अपूर्ण स्पर्धा बाजार असे प्रकार पडतात. आता पूर्ण स्पर्धा बाजार म्हणजे नेमकं काय हे आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. आता हे पाहण्यापूर्वी आपण बाजाराची जी व्याप्ती आहे किंवा जो आकार आहे तो आकार एफेक्ट करणारे किंवा तो आकार निर्धारित करणारे जे घटक आहेत ते आपण थोडेसे पाहूया. म्हणजे मग स्पर्धेनुसार पडणारे बाजाराचे जे प्रकार आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी समजून घेता येतील. बाजार म्हणजे कोणत्याही बाजाराची जी व्याप्ती आहे, जो स्कोप आहे किंवा जो आकार आहे ते डिफाईन करणारे किंवा ते निश्चित करणारे काही घटक असतात. त्यातला पहिला घटक आहे वस्तूचं जे वैशिष्ट्य आहे, ती वस्तू नेमकी कशी आहे, ती वस्तू टिकाऊ आहे, अल्प कालावधीमध्ये खराब होणारी आहे, तिची मागणी केवळ स्थानिक पातळीवर आहे की तिला अन्य भागातून मागणी येते, याच्यावरून देखील त्या ठिकाणी बाजाराचा प्रकार ठरतो. म्हणजे साधारणपणे कपड्याकरता मागणी ही सर्व बाजूने येत असल्यामुळे कपड्याचा बाजार हा त्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. म्हणजे आपण गुजरातमध्ये सुरतमध्ये तयार झालेला कपडा हा सर्व ठिकाणी त्या ठिकाणी विकला जातो. म्हणजे वस्तूचं स्वरूप कसं आहे, तिची मागणी किती भागातून किती प्रमाणात आहे याच्यावरून देखील बाजाराचा जो आकार आहे साईज ते त्या ठिकाणी ठरतं. दुसरं म्हणजे नेचर ऑफ डिमांड फॉर द प्रॉडक्ट, त्या वस्तूच्या मागणीचं स्वरूप कसं आहे. जर एखाद्या वस्तूची मागणी केवळ अल्प कालावधी करता असेल तर त्याच्यामध्ये फारशी गुंतवणूक करायला उत्पादक तयार होणार नाहीत, कारण ठराविक कालावधी पुरतीच ती मागणी आहे आणि तो कालावधी संपल्यानंतर ते उत्पादन पडून राहील. मग अशा वेळेला त्या वस्तूचे उत्पादनाचे नग हे अल्प केले जातात किंवा जेवढे पाहिजे तेवढेच त्या ठिकाणी केले जातात आणि ज्या बाजारात ती पाहिजे आहे तेवढीच त्या ठिकाणी तिची विक्री होते, अन्य ठिकाणी ते जात नाही, कारण त्या वस्तूची मागणीच ही अत्यंत सीमित किंवा लिमिटेड स्वरूपाची आहे. तिसरं आहे कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे संदेशवहन आणि वाहतूक याची सोय कशी आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की जर ही सोय जर मर्यादित स्वरूपामध्ये असेल तर एखाद्या भागामध्ये ती वस्तू उपलब्ध झाली आहे याची माहिती अन्य लोकांना कळणार नाही, त्याच्यामुळे ते त्या वस्तूला मागणी निर्माण करू शकणार नाहीत आणि त्यामुळे कम्युनिकेशन न झाल्यामुळे त्या वस्तूचा बाजार हा वाढू शकणार नाही,
तो सीमित राहील
तेवढ्या भागापुरता. पण या उलट जर कम्युनिकेशन तुमचं चांगलं असेल, वाहतुकीची व्यवस्था चांगली असेल तर त्या वस्तूचा बाजार हा मोठा होत जातो, त्याचा आकार वाढतो. म्हणजे जर आपण उदाहरण घेतलं की कॉम्प्युटरमधलं एखादं नवीन सॉफ्टवेअर आलाय आणि त्याची माहिती फक्त तुमच्या गावामध्ये तुमच्या लिमिटेड भागामध्येच ती कळाली तर त्याला अन्य देशांकडून मागणी येणार नाही. पण आज कॉम्प्युटरचं एखादं सॉफ्टवेअर आलं बाजारामध्ये तर त्याची इंटरनेटवर, टीव्हीवर, रेडिओवर जे कॉम्प्युटर वापरतात त्यांच्याकडे, जे कॉम्प्युटर्स विकतात त्यांच्याकडे, या सगळ्यांकडे ती माहिती जाते आणि त्याचा परिणाम असा होतो की ज्याला तशा प्रकारचं सॉफ्टवेअर हवं आहे तो ते खरेदी करू शकतो आणि त्या सॉफ्टवेअर करता मागणी जी आहे ही मागणी वाढू शकते. म्हणजे कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन हे दोन फार महत्वाचे घटक आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. इंटरनेटच्या माध्यमातून आज आपण म्हणजे जगाच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत, लोकांचा फॅशनचा ट्रेंड काय आहे हे पण आपण जाणून घेऊ शकतो आणि तशा प्रकारची वस्तू जर आपण निर्माण केली तर आपल्या देशामध्ये त्या वस्तूला किती मागणी येईल याचं प्रेडिक्शन देखील करू शकतो.
नक्कीच.
म्हणजे आज असं म्हटलं जातं की ग्राहकांची मागणी आहे ही मागणी ग्राहक ठरवतात की उत्पादक ठरवतात आणि ते खरं आहे. तुम्हाला एखाद्या वस्तूची भुरळ पाडून ती वस्तू वापरण्याची सवय लावणं हे आजच्या मार्केटिंगचं कौशल्य आहे आणि ते मार्केटिंगचं एक टेक्निक झालेलं आहे. म्हणजे मार्केटिंगचं पूर्वी असं होतं की वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ घडवून आणणं, पण आता ते बदललेलं असून वस्तूच्या विक्रीमध्ये नुसतं वाढ नाही तर ती वस्तू वापराची सवय वाढवणं आणि वस्तूचे निरनिराळे त्या ठिकाणी आपण म्हणूया आवृत्त्या किंवा निरनिराळे त्या ठिकाणी आकार
पॅटर्न
हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे मार्केटिंगचं त्या ठिकाणी महत्वाचं काम बनलेलं आहे. म्हणजे कम्युनिकेशन, संप्रेषण, संदेशवहन आणि ट्रान्सपोर्टेशन हे जर चांगल्या प्रकारे विकसित असेल तर त्या वस्तूचा बाजार, त्याचा आकार हा खूप विस्तृत असा होतो. तिसरं आहे पीस अँड सिक्युरिटी. म्हणजे जर एखाद्या वस्तूचा समजा शेतमाल घेतला तर त्याचा बाजार जर आपल्याला अगदी जागतिक करायचा असेल तर दोन देशांमधले असलेले संबंध हे चांगल्या प्रकारे पाहिजे. म्हणजे आता मी आज काल टीव्हीवर बातमी पाहिली की भारतातून पाकिस्तानकडे जाणारे टमाट्याचे जे ट्रक आहेत ते त्यांनी अडवले पाकिस्तानने. कारण का तर मध्यंतरी परवा जी घटना घडली आपल्या बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या दोन सैनिकांना त्यांचं खून केला. तर आता शांततेचं वातावरण बिघडलं, असुरक्षितता निर्माण झाली आणि दोन देशात त्याच्यामुळे आपल्या देशातील टोमॅटो हे आपण घेऊ नये असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आणि ते ट्रक अडवले गेले. म्हणजे जर शांतता असेल तर आणि सुरक्षितता असेल तर दोन देशांमधला व्यापार हा चांगल्या प्रकारे वाढू शकतो. मग तुमचा भारतीय टोमॅटो हा केवळ भारतीय न राहता तो पाकिस्तानामध्ये व अन्य देशांमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे व्यापार वृद्धी करता शांतता व सुरक्षितता देखील महत्वाची आहे. म्हणजे ती जशी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक आहे तशी स्थानिक पातळीवर पण आवश्यक आहे, देशांतर्गत पातळीवर पण आवश्यक आहे. जर उत्पादकांना पुरेसं संरक्षण दिलं नाही, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न असतील तर उत्पादक साहजिकच उत्पादन कमी करण्यावर त्या ठिकाणी त्यांचा कल राहील कारण त्यांना सुरक्षितता नाही. म्हणून व्यापाराच्या दृष्टिकोनातून केवळ आंतरराष्ट्रीय नव्हे तर अंतर्गत पातळीवर देखील शांतता आणि सुरक्षितता ही आवश्यक आहे. पुढचा घटक आहे करन्सी अँड क्रेडिट सिस्टीम. एखाद्या वस्तूचा बाजार जर वाढवायचा असेल तर त्याला उपलब्ध होणारं जे वित्तीय मदत आहे ती देखील चांगली व परिणामकारक हवी. म्हणजे आज आपण म्हणतो की भारतामध्ये लघु व कुटीर उद्योगांना खूप चांगलं भवितव्य आहे आणि त्यांचं खूप महत्व आहे. पण जर हातमाग उद्योगांना तुम्ही जर वित्तीय सोयी सवलती दिल्या नाहीत तर ते विकास करू शकणार नाही आणि त्यांच्या मालाचा मग बाजारपेठ ही विकास पावणार नाही, ती सीमित राहील. म्हणून वित्तीय सुविधा किती आहेत याच्यावरून देखील त्या वस्तूचा बाजार हा ठरत असतो, त्याची व्याप्ती ही ठरत असते. जर वित्तीय सुविधा या कमी प्रमाणात असतील तर साहजिकच उत्पादक जास्त उत्पादन घेऊ शकत नाही, वस्तूचं उत्पादन सीमित राहतं, त्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा जवळपासच ते विकायला लागतं आणि त्याचा बाजार हा सीमित राहतो. म्हणून वित्तीय जी सवलत आहे, जी सोय आहे, फायनान्शियल ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या उद्योगांच्या, त्या जर सरकारने बँकांच्या माध्यमातून किंवा कोणत्या योजनेच्या माध्यमातून पुरवल्या तर त्या उद्योगाचा आणि त्या वस्तूच्या बाजाराचा विकास होण्याकरता चांगली मदत होते. आणि पुढचा घटक आहे तो म्हणजे सरकारचं धोरण काय आहे. सरकारचं जो धोरण असेल की विशिष्ट वस्तूचा बाजार हा कसा वाढणार नाही असं जर अगदी ठरवलं असेल तर त्या वस्तूचा बाजार खरंच विकसित होणार नाही. जसं आपण म्हणतो की भारतामध्ये कुटीर उद्योग उत्पादनं ही लोकांनी खरेदी केली पाहिजेत, हस्तोद्योगातून निर्माण झालेले कपडे, साबण, तेल जे काही आहे ते आपण घेतलं गेलं पाहिजे. जर सरकारने ठरवलं की हस्तोद्योगांमधील उत्पादन वाढवण्याकरता प्रत्येक मॉलमध्ये ते उत्पादन विकण्याची सोय व्हावी, रेशनच्या दुकानावर तेच उत्पादनं विकली जावी किंवा लोकांना त्यातील काही भाग हा खरेदी करणं हे सक्तीचं करावं, तर त्यातून मग त्या उत्पादनाकरता मागणी वाढेल आणि त्यांचा बाजारही वाढेल. म्हणजे सरकारचं धोरण नेमकं काय आहे यानुसार किंवा याच्यावरही त्या बाजाराचा आकार हा अवलंबून असतो आणि जसं मी पहिल्यांदा अगोदर म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन या दोन गोष्टींच्या विकासातून प्रत्येक वस्तूचा बाजार हा खूप विस्तृत झालेला आहे. तरी देखील हस्तोद्योग आणि कुटीरोद्योगांमधले जे उत्पादन आहे त्याचा बाजार जर तुम्हाला वाढवायचा असेल, त्याची मागणी जर वाढवायची असेल आणि त्या लोकांना जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर सरकारने धोरण आखूनच त्या वस्तूचं उत्पादन बाजार मागणी कशी वाढेल याच्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे.
सर आता जसं हे सांगितलं तुम्ही, सरकारचं धोरण हे फार महत्वाचं यामध्ये मुद्दा आहे.
बरोबर.
तर सरकारचं धोरण आता एक साधा एक विषय की चायना मेड आणि काही जापानीज किंवा अमेरिकेत ज्या वस्तू आहेत ज्या इथल्या कुटीर उद्योगांना म्हणजे त्यांच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये ह्या देणं शक्यच नाही.
बरोबर.
तर यामध्ये इथले जे उद्योग आहे ते मार खातात आहे, म्हणजे त्यांना मग आपलं उत्पादन जास्त त्यांच्या क्वालिटीचं करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. तर या बाबतीत सरकारचं धोरण मग त्यांनी कशा पद्धतीने आखलं पाहिजे, कारण काय आपण बघतोय की चायना मेड ज्या वस्तू ज्या इतक्या कमी दरामध्ये मिळतात ज्या इथल्या उद्योजकांना देणं शक्यच नाही आहे.
बरोबर. आता याच्या ठिकाणी काय आहे की चायना वस्तूंची मोठी स्पर्धा भारतीय उत्पादकांना भेडसावते, याच्यात काही शंका नाही. चायनामधलं उत्पादन जे आहे ते उत्पादनाचा खर्च कमी आहे, उत्पादन करण्याकरता तिथे खूप मोठ्या सोयी सवलती दिल्या जातात आणि मग ती आपली उत्पादनं कमी किमतीमध्ये अन्य देशांमध्ये विकणं त्यांना शक्य होतं. आता या ठिकाणी होतं काय की गुणवत्ता आणि किंमत याचं जर तुम्ही नातं पाहिलं तर अंतिमता तुमच्या असं लक्षात येईल की भारतीय उद्योगांमधली जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कमी किमतीच्या उत्पादनांमध्ये नाही, मग ती चायनाची असो जपानची असो कोणती असो. शेवटी जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या निकषावर जर आपण खरेदी केलं तर ते त्या ठिकाणी खूप चांगलं होईल, पहिला हा मुद्दा. दुसरं म्हणजे ज्या वेळेला सरकार आता जागतिकीकरण असल्यामुळे उत्पादकांनी देखील स्पर्धेला तोंड देण्याची तयारीही ठेवली पाहिजे, त्यामुळे आपल्या वस्तूचं उत्पादन हे गुणवत्तापूर्ण होण्याकरता त्या वस्तूच्या उत्पादनामधल्या अंतर्गत व बाह्य बचतींचा आपण पूर्णपणे लाभ करून घेतो का हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. त्यातून तुमच्या वस्तूची गुणवत्ता तर वाढेलच पण त्याचबरोबर तुम्हाला त्याची किंमतही कमी ठेवता येईल आणि किंमत कमी ठेवली की या अन्य उत्पादनांची स्पर्धा ही तुम्हाला भेडसावणार नाही. आणि तिसरं म्हणजे सरकारचं जे धोरण आहे, समजा एखादं उत्पादन साबणासारखं उत्पादन घेतलं तर जर स्थानिक पातळीवर हस्तोद्योगाच्या माध्यमातून चांगला साबण तुम्हाला अल्प किमतीमध्ये उपलब्ध होत असेल तर त्याचे दोन फायदे आहेत. एक तर म्हणजे ग्राहक म्हणून तुम्हाला साबण अल्प किमतीमध्ये मिळेलच, पण दुसरं म्हणजे तुमच्या शेजारच्याला तुमच्या समाजातील लोकांना तुमच्या गावातील लोकांना रोजगार त्यातनं मिळेल. आणि खरं म्हणजे तेच उद्दिष्ट पाहिजे की मी जी खरेदी करतो त्या खरेदीमधून माझ्या शेजारच्याचं माझ्या बांधवाचं पोट हे भरलं पाहिजे. म्हणून गांधीजींनी असं म्हटलेलं आहे की जरी कुटीरोद्योगामधील उत्पादन तुम्हाला महाग वाटत असतील तरी ती तुम्ही खरेदी करा. त्याचं कारण का तर त्यातून तुमची एक तर राष्ट्रभावना दिसेल की तुम्ही आपल्या देशावर किती प्रेम करता आणि दुसरं म्हणजे तुमच्या शेजारच्याचं पोट ते उत्पादन भरेल. त्याच्यामुळे अंतिमता वस्तू स्वस्त की महाग याचा विचार न करता किंवा केवळ तोच विचार करण्यापेक्षा आपल्या देशातील साधन सामुग्री वापरली जात आहे का, आपल्या देशातील लोकांना यामुळे रोजगार मिळत आहे का, आणि तिसरं म्हणजे वस्तूची गुणवत्ता चांगली आहे का, या तीन निकषांवर तुम्ही जर खरेदी केली तर तुम्हाला मी तर असं म्हणेल की भौतिक आणि आध्यात्मिक लाभ देखील होईल.
नक्कीच नक्कीच. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण स्पर्धा बाजार याविषयी डॉक्टर उमेश राजदेरकर यांच्याकडनं मार्गदर्शन ऐकत आहात. यानंतरही आपण हे मार्गदर्शन असं सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी छोटासा ब्रेक. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण पूर्ण स्पर्धा बाजार याविषयी मार्गदर्शन घेतो आहोत डॉ उमेश राजदेरकर यांच्याकडनं. सर, आता आपण ज्या एकूण स्पर्धा जागतिक लेवलला चाललेल्या आहेत त्याविषयी आपण चर्चा केली, तर आता हे पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये आपल्या इथल्या उद्योगांनी टिकून राहण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत?
बरोबर. पूर्ण स्पर्धा बाजार याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण बाजाराची व्याख्या, बाजाराचं भौगोलिक स्थान, त्याच्यानंतर कालावधीनुसार बाजाराचे पडणारं वर्गीकरण, हे आपण याचा विचार केला. त्याचप्रमाणे बाजाराचा आकार निश्चित करणारे जे घटक आहेत त्याचा पण आपण विचार केला. आता पूर्ण स्पर्धा बाजार हे स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार पडतात त्याच्यामधली फार महत्वाची ही एक बाजारपेठ आहे. आणि पूर्ण स्पर्धा बाजार म्हणजे अशी बाजार की जी पूर्ण स्पर्धेच्या काही अटी या पूर्ण करते. त्यातली एक जरी अट ही पूर्ण झाली नाही तर तो बाजार हा अपूर्ण बाजार बनतो. म्हणजे तुम्हाला जो पूर्ण स्पर्धा बाजार हवा असेल तर तुम्हाला काही अटींची पूर्तता करणं हे आवश्यक आहे, आणि त्या अटींची पूर्तता केल्यानंतरच तो बाजार हा पूर्ण स्पर्धा बाजार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आतली पहिली अट जी अट आहे ती अट आहे लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स, म्हणजे विक्रेत्यांची व खरेदीदारांची प्रचंड मोठी संख्या. आता ही संख्या किती असावी तर ती प्रचंड असावी, ती मर्यादित नसावी, अमर्याद संख्या असावी. आता ही अमर्याद संख्या असल्यामुळे काय होईल की कोणताही विक्रेता आणि कोणताही ग्राहक हा आपल्या मर्जीनुसार बाजारावर आपलं वर्चस्व स्थापन करू शकणार नाही. म्हणजे कल्पना करा की बाजारामध्ये वस्तूची किंमत 25 रुपये इतकी आहे आणि केवळ काही अल्प त्या ठिकाणी विक्रेते आहेत किंवा उत्पादक आहेत. जर एखाद्याने ठरवलं की मला 25 रुपयाची मी आता 35 रुपये किंमत करतो आणि 10 रुपयांनी माझा नफा वाढवतो, पण त्याला विरोध करणारे अन्य विक्रेते देखील आहेत. म्हणजे केवळ एका विक्रेत्याच्या निर्णयावर किमतीचा निर्णय हा अवलंबून राहणार नाही, कारण अन्य विक्रेते असल्यामुळे ते 25 रुपये किमतीलाच आपली वस्तू विकतात आणि परिणामी या एका विक्रेत्याला तोटा येतो. म्हणून विक्रेत्याला किमतीवर वर्चस्व गाजवण्याची त्या ठिकाणी शक्ती नसते पूर्ण स्पर्धेमध्ये, कारण अनेक विक्रेते असतात. तसंच ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर एखाद्या ग्राहकाने किंवा काही मुठभर ग्राहकांनी ठरवलं की या वस्तूला मागणी करायची नाही कारण याची किंमत आपल्याला खाली ओढायची आहे आणि मागणी कमी करून आपण विक्रेत्याला किंमत खाली आणायला लावू, तसं त्यांनी ठरवलं तर ते तसंही करू शकत नाही, कारण विक्रेत्यांप्रमाणेच ग्राहकांची संख्या देखील इतकी प्रचंड असते की कोणताही एक ग्राहक किमतीवर आपला प्रभाव पाडू शकत नाही. आणि म्हणून तो बाजार, त्या बाजारामधली किंमत जी आहे ती किंमत ही स्थिर किंवा विशिष्ट अशीच राहते, कारण कोणताही विक्रेता वा कोणताही ग्राहक हा आपल्या सामर्थ्याचा वापर करून किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. हे पूर्ण स्पर्धा बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं जी अट आहे ती आहे होमोजिनियस प्रॉडक्ट, म्हणजे ज्याला आपण एक समान उत्पादन की जे रंग रूप चव एक जिन्सी आहे पूर्ण, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणजे अ विक्रेत्यांनी केलेली वस्तू, ब विक्रेत्यांनी, क विक्रेत्यांनी, उत्पादकांनी केलेली वस्तू ही रंग रूप आकार चव या सगळ्या बाबतीत सारखीच एक जिन्सी होमोजिनियस. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही कोणाकडनं वस्तू खरेदी करता यांनी काहीच फरक पडत नाही.
बरोबर.
आज आपण काय पाहतो की समजा मला टूथपेस्ट घ्यायची आहे तर कोलगेटचा आकार वेगळा आहे, दुसरी अजून कोणती तुम्ही विको घेतली तिचा आकार रंग रूप चव सगळं वेगळं आहे. पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये असं नसतं. जी वस्तू विकली जाते ती रंग रूप चव आकार या सगळ्या बाबतीत समान असते. त्याच्यामुळे तुम्ही अ विक्रेत्याकडनं वस्तू घेतली काय, ब कडनं घेतली काय, क कडनं घेतलं काय, काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्या वस्तूमध्ये काही फरक आहे किंवा तिची गुणवत्ता चांगली आहे असं दाखवून विक्रेत्यांना ग्राहकांना आकर्षित करता येत नाही,
त्यामुळे
विक्रेते कोणाकडनंही त्या ठिकाणी वस्तू घेऊ शकतात आणि त्यामुळे वस्तूची किंमत ही समान राहायला देखील मदत होते. तर विक्रेत्यांची व ग्राहकांची मोठी संख्या आणि एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धेच्या अगोदरची जी एक पायरी आहे ज्याला शुद्ध स्पर्धा असं म्हणतात, प्युअर कॉम्पिटिशन, त्याच्या या अटी आहेत. आणि या अटीनंतर अजून काही अटी आहेत की ज्यामध्ये ज्यामधून आपल्याला पूर्ण स्पर्धा आकारात येताना दिसते. तिसरी अट आहे ग्राहक विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना बाजारामध्ये प्रवेश करण्याचे किंवा बाजार सोडून जाण्याचं स्वातंत्र्य आहे.
बर,
आता काय असतं की प्रत्येक वस्तूच्या उत्पादनामध्ये काही एस्टॅब्लिश असे उत्पादक असतात की जे बऱ्याच कालावधीपासून त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये आहेत. जर नवीन उत्पादकाला बाजारामध्ये प्रवेश करायचा असेल किंवा आपण या वस्तूचं उत्पादन करू आणि आपणही आपला व्यवसाय वाढवू, तर हे प्रस्थापित उद्योजक त्याला किमतीच्या माध्यमातून त्याची अडवणूक करू शकतात. पण पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये अशा प्रकारची कोणतीही अडवणूक ही उत्पादकांची होत नाही. कोणताही उत्पादक कोणत्याही वेळी बाजारामध्ये प्रवेश करू शकतो, आपलं उत्पादन करू शकतो आणि ग्राहकांना ते उपलब्ध करून देऊ शकतो. बाकीचे उत्पादक किंवा सरकार त्याच्यावर कोणतंही बंधन हे टाकत नाही. त्याचप्रमाणे जर त्याला वाटलं की आता मला हा बाजार सोडून जायचा आहे कारण मला इथे मिळणारा नफा हा फारसा आकर्षित वाटत नाही, तर तो बाजार सोडूनही जाऊ शकतो. म्हणजे अन्य उत्पादक त्याला विरोध करत नाहीत किंवा सरकारी नियम असे जाचक नाहीत की जो बाजार सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक उत्पादकाला बाजारात प्रवेश करायचं व बाजार सोडून जायचं, प्रवेश करणं आणि सोडून जाणं हे दोन्हीही त्या ठिकाणी चांगले स्वातंत्र्य आणि चांगले अधिकार हे या पूर्ण स्पर्धेमध्ये प्राप्त झालेले आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे किंवा अट आहे ती म्हणजे ग्राहकाला बाजाराचं पूर्ण ज्ञान असणं. पूर्ण स्पर्धे बाजारामध्ये ग्राहकाला आणि विक्रेत्यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान असतं. म्हणजे तुम्हाला जर आज विचारलं की काओ अमुक एका वस्तूची किंमत काय, तर आपल्याला पटकन सांगता येणार नाही. कारण बाजारामध्ये अनेक विक्रेते आहेत, अनेक प्रकारच्या वस्तू आहेत आणि आपल्याला अपेक्षित असणारी वस्तू नेमकी केवढ्याला आहे याचं ज्ञान आपल्याला नाही. पण पूर्ण स्पर्धेमध्ये असं नसतं. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्याला कोणती वस्तू म्हणजे उपलब्ध वस्तू कोणत्या किमतीला आहे याचं ज्ञान असतं. विक्रेत्यालाही ही वस्तू कोणत्या किमतीला विकली जात आहे याचं ज्ञान असतं. परिणामी एखाद्या उत्पादकाने जास्त किंमत आकारली तर ग्राहक ती जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी करत नाहीत. कारण त्याला ज्ञान आहे की वस्तूची किंमत ही 10 रुपये इतकी आहे, 10 रुपयापेक्षा तो एक पैसा वर देत नाही. विक्रेत्यांना पण हे माहीत आहे की या वस्तूची किंमत 10 रुपये आहे, आपण जास्त आकारू शकत नाही. म्हणजे ही किती आदर्श अशी स्थिती आहे बघा, याच्यामध्ये शोषणाला अजिबात वाव नाही. ग्राहक विक्रेते दोघांनाही किमतीचं ज्ञान असल्यामुळे कोणीच एकमेकांचं शोषण करू शकत नाही आणि अशा प्रकारची ही अत्यंत आदर्श अशी व्यवस्था आहे. आपल्याला प्रत्यक्षात असं आढळून येतं की बऱ्याच वेळा विक्रेते एकाच वस्तू करता वेगवेगळी किंमत आकारतात. ते ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात, आपल्या आळसाचा फायदा घेतात. जर तुम्हाला माहीत आहे की थोडं दुकान लांबचं आहे, तिथून जर ही वस्तू घेतली आपण तर ती आपल्याला 10 रुपयाने स्वस्त मिळेल, पण तुम्ही आळस करता तिथपर्यंत जायचा आणि मग 10 रुपये जास्त देऊन तुम्ही ती वस्तू विकत घेता, म्हणजे यातून तुमचं आर्थिक शोषण तर होतच परंतु अन्य लोकांचं शोषण करायलाही त्यातून विक्रेत्याला वाव मिळतो. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि पूर्ण स्पर्धेमध्ये अशा प्रकारची चांगली जागरूकता आपल्याला आढळून येते. पुढची जी अट आहे पूर्ण स्पर्धेची ती म्हणजे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेमध्ये हे असं मानलं गेलेलं आहे की वस्तूची वाहतूक करण्याकरता जो खर्च येतो त्याचा अभाव आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं होईल, जर वस्तू ट्रान्सपोर्ट करायची असेल तर त्याचा खर्च हा तुम्हाला करावाच लागेल आणि ते बरोबर आहे. परंतु हे गृहित मानण्यामागे कारण असं आहे की जर वाहतूक खर्च विचारात घेतला तर उत्पादकांना वाहतुकीचा खर्च करावा लागेल आणि त्यामुळे वस्तूची किंमत वाढेल. समजा तुम्ही नाशिकमध्ये एखादी वस्तू निर्माण केली आणि ती तुम्हाला मुंबईत विकायची आहे. नाशिकमध्ये तिची किंमत 100 रुपये आहे आणि मुंबईत नेऊन विकण्यापर्यंत तिचा जो वाहतूक खर्च आहे तो समजा 50 रुपये आहे. तर तुम्ही मुंबईमध्ये काही 100 रुपयाला वस्तू विकू शकणार नाही. तुम्हाला ती 150-200 रुपयालाच विकायला लागेल. तरच तो वाहतूक खर्च भरून निघेल आणि तुम्हाला हवा असणारा नफा मिळेल. असं असेल जर वाहतूक खर्च असेल तर मग किमतीमध्ये भेद पडत जाईल. जर जसं तुम्ही लांब जाल तस तसं वाहतूक खर्च त्या किमतीमध्ये समाविष्ट होईल आणि तुमच्या वस्तूची किंमतही मग वेगळी राहील. पण पूर्ण स्पर्धेमध्ये हे गृहित मानण्यामागे असं कारण आहे की किंमत समान राहण्याकरता आपण पाहिलं की वस्तूची किंमत ही त्या ठिकाणी गिव्हन आहे, दिलेली आहे. ग्राहकांना नॉलेज आहे, विक्रेत्यांना नॉलेज आहे आणि त्यामुळे समजा 100 रुपयाची वस्तू जर वाहतूक खर्च समाविष्ट करून 25 रुपयाची वाढ झाली त्याच्यामध्ये तर ग्राहक घेणार नाहीत, कारण त्यांना माहित आहे की 100 रुपयाच किंमत आहे. म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किंवा वाहतूक खर्चाचा अभाव हे एक महत्वाचं गृहित मानलं गेलेलं आहे. प्रत्यक्षात जरी हे गृहित आपल्याला खरं वाटत नसलं तरी देखील पूर्ण स्पर्धा प्रतिमानाच्या दृष्टिकोनातून हे गृहित फार आवश्यक आहे. कारण जर वाहतूक खर्चाचा समावेश केला तर वस्तूची किंमत ही स्थिर राहणार नाही, तिच्यामध्ये बदल होईल आणि म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये हे गृहित फार आवश्यक आहे. पुढची जी अट आहे ती आहे परफेक्ट मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे उत्पादन घटक हे एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजतेने गतिशील होतात. ज्या ठिकाणी त्यांची गरज आहे तिथे ते श्रम कामाला जातो, भांडवलाची उपलब्धता होते. परिणामी उत्पादन घटक आकर्षित करण्याकरता जास्त वेतन किंवा जास्त किंमत द्यावी लागत नाही. जर कल्पना करा की मुंबईमध्ये श्रमिकांचा दर त्या ठिकाणी जास्त आहे आणि नाशिकमध्ये कंपॅरेटिव्हली कमी आहे, तर आता या ठिकाणी जर फॅक्टर्स हे पूर्णपणे मोबाईल असतील किंवा ते गतिशील असतील तर नाशिकमधला श्रम हा मुंबईमध्ये जाईल, कारण त्याला जास्त पगार मिळेल आणि नाशिकमधला वेतन दर वाढल्यावर मुंबईचा या ठिकाणी येऊन काम करू शकेल. म्हणजे उत्पादन घटक जर गतिशील असतील तर वस्तूच्या उत्पादन खर्च आणि तिची किंमत समान राहायला मदत होते. याउलट जर गतिशील नसतील, समजा तुम्हाला लेबर पाहिजे आहेत पण ते गतिशील नाहीयेत, म्हणजे ते तुमच्या एक त्यांची जागा सोडून तुमच्याकडे यायला ते तयार नाहीत, मग अशा वेळेला त्यांना तुमच्याकडे आणण्याकरता जास्त वेतन द्यावं लागेल, तुमच्या वस्तूचं उत्पादन खर्च वाढेल आणि मग दिलेल्या किमतीला तुम्हाला वस्तू विकता येणार नाही. म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन घटक पूर्णतः गतिशील आहेत आणि वाहतूक खर्चाचा अभाव आहे हे त्या ठिकाणी मानणं हे फार महत्वाचं आहे. त्या ठिकाणी महत्वाचा भाग असा आहे की पूर्ण स्पर्धा बाजार हा प्रत्यक्षात आपल्याला आढळून येत नाही, परंतु आदर्श बाजार कोणता असावा याचं ज्ञान आपल्याला पूर्ण स्पर्धा बाजारातून मिळतं आणि मग प्रत्यक्षातील बाजाराचे जे काही चांगले वाईट गुण दोष जे निकष आहेत ते निकष आपल्याला पूर्ण स्पर्धा बाजार प्रतिमानावरून तपासून पाहता येतात. म्हणजे बघा की विक्रेते व ग्राहकांना बाजाराचं पूर्ण ज्ञान असणं हे पूर्ण स्पर्धेमध्ये आवश्यक आहे, पण प्रत्यक्षात ते आपल्याकडे तसं नसतं. मग आपण असं म्हणू शकतो की प्रत्यक्षातील बाजारपेठेमध्ये जरी हे नसलं तरी ते प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून आज आपण पाहतो की भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचं शिक्षण प्रशिक्षण याच्यावर भर दिला जातो. त्याचं कारणच ते की ग्राहकांना जर किमतीचं ज्ञान आलं तर ते स्वतःहून आर्थिक पिळवणुकीला बळी पडणार नाहीत आणि म्हणून पूर्ण स्पर्धा बाजार हा जरी प्रत्यक्षात आपल्याला दिसून येत नसला तरी देखील आदर्श बाजार रचना कशी असावी स्पर्धेची हे याच्याबद्दलचं फार उत्तम मार्गदर्शन हे बाजाराचं प्रतिमान करतं आणि प्रत्यक्षातील बाजाराचे जे निष्कर्ष आपण काढतो ते कायम पूर्ण स्पर्धा बाजाराच्या निकषांवर घासूनच काढत असतो आणि त्याच्यामुळे एक चांगली रचना प्रत्यक्षात यायला आपल्याला त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि चांगली मदत होते.
येस सर, आता आपण सांगितलं की पूर्ण स्पर्धा बाजारामधल्या अटी काय काय आहेत म्हणजे समजा एक समान वस्तूच्या एक समान किमती
बरोबर.
पण मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की जो सर्वसामान्य व्यक्तीच्या सुद्धा मनात आहे, एमआरपी हा एक आपल्या इथे प्रत्येक वस्तूवर एमआरपी नावाचं एक हे असतं, पण आपण जर का बाजारात गेलं तर काही दुकानांमध्ये एमआरपी पेक्षा कमी घेणारे काही व्यापारी आहेत आणि काही ठिकाणी एमआरपी वर सुद्धा काही पर्सेंटेज देऊन सर्व्हिस टॅक्स सारखं वगैरे लावून ते विक्री केली जाते. तर याच्या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगू शकतो?
काय आहे की जसं मी मग म्हटलं की प्रत्येक ग्राहकाच्या अगदी मी त्याच्यामध्ये आलो आणि तुम्ही आलात, प्रत्येकाचं ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज आहे. आता जेव्हा एखादा विक्रेता तुम्हाला वस्तू त्या ठिकाणी कमी किमतीला देत आहे त्याच्या विहित किमतीपेक्षा, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी पाहण्याची जबाबदारी आपली आहे, तुमची आहे, माझी आहे, प्रत्येकाची. एक म्हणजे त्या वस्तू ती वस्तू ही मूळ वस्तू किंवा ओरिजिनल तर आहे का नाही. म्हणजे असं होतं की अनेक वेळा वस्तूचं नाव हे इंग्रजीमध्ये लिहिलं जातं आणि त्याच्यामध्ये अगदी स्लाईट डिफरन्स हा त्या स्पेलिंगमध्ये असतो.
अच्छा.
आणि ती वस्तू मग ती नकली असते किंवा ती सब स्टँडर्ड कमी गुणवत्तेची असते. साधारणपणे साबण, त्याच्यानंतर पावडरी,
सौंदर्य प्रसाधन,
कॉस्मेटिक्स बरोबर, याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की काही स्लाईट डिफरन्स करून, म्हणजे तिचं रूप हे मूळ वस्तूसारखंच असतं पण जर बारकाईने पाहिलं तर ती वस्तू ती नसतेच, भलतीच असते कोणती तरी. तर ग्राहकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ किमतीकडे पाहून वस्तू तुम्ही खरेदी करू नका. ती खरोखर ओरिजिनल आहे का नाही, तिच्यामध्ये काही घातक रसायनं तर मिळालेली नाहीयेत ना आणि म्हणून त्याची किंमत कमी नाही ना, हे देखील पाहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे एमआरपी पेक्षा जास्त किंमत तर ग्राहकाने देऊच नाही. आपण विक्रेत्याला सांगितलं पाहिजे की याच्यावर 12 रुपये किंमत लिहिलेली असताना तुम्ही 14 रुपये कसे घेता, आणि जर शक्य असेल तर त्या ठिकाणून वस्तू घेणंही टाळलं पाहिजे. जर तसं केलं तर त्या विक्रेत्याला कळेल की आपण जास्त किमतीनं वस्तू विकण्याचा जो प्रयत्न करतो तो ग्राहकांच्या जागरूकतेमुळे आता फार काळ चालणार नाही आपला हा धंदा. म्हणून ग्राहकांनी त्या ठिकाणी जागरूक राहणं हे फार आवश्यक आहे. आणि विक्रेत्यांनी देखील, आपण नुसतं म्हणतो की ग्राहक आमचे दैवत आहेत वगैरे, पण विक्रेत्यांनी देखील ग्राहकांचं शोषण करण्याची जी मनोवृत्ती आहे ती वृत्ती सोडून दिली पाहिजे. आणि आपल्या व्यवसायामधला एक भागीदार किंवा आपल्या व्यवसायाच्या उत्कर्षाला कारणीभूत असलेला घटक म्हणून ग्राहकाकडे पाहिलं पाहिजे. गांधीजींनीचं खूप सुरेख विधान याबद्दल आहे की ग्राहक म्हणजे कोण, तर तो आपल्या व्यापारी कार्याचा उद्देश आहे, तो आपल्याला अडचण नाहीये, म्हणजे आपल्याकडे येऊन तो आपल्या अडचण निर्माण करत नाही तर आपल्याला सेवेची संधी उपलब्ध करून देत आहे. आणि म्हणून ग्राहक, गांधीजींनी ग्राहकांना एक फार मोठं स्थान हे दिलेलं आहे आणि ती शिकवण ही विक्रेत्यांनी आज पाहिली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं.
नक्कीच सर, आज पूर्ण स्पर्धा बाजार याविषयी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण केलेत. जाता जाता एक 5 मिनिटांमध्ये ग्राहकांचे ज्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत ग्राहकांच्या, या बाबतीत आपण काही टिप्स आपण
जरूर त्यांना देऊया. फार महत्वाचा प्रश्न सर आपण विचारलेला आहे. ग्राहकांच्या ज्या प्रमुख जबाबदाऱ्या, पहिलं म्हणजे आपल्याला वस्तूची गरज आहे का हे ग्राहकाने तपासून पाहिलं पाहिजे. अनेक वेळा असं होतं की मला शर्ट घ्यायचा आहे, कपाटामध्ये कपड्यांचा ढीक लागलेला असतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी केवळ खरेदी करायची आहे म्हणून वस्तू खरेदी करतो, तर असं करू नका. आपल्याला खरोखर वस्तूची गरज आहे का हे तुम्ही तपासून पहा, आणि ते तपासून पाहिल्यानंतर तुमचे असं लक्षात येईल की खरोखर आपल्याला आत्ता तर काही गरज नाहीये, म्हणजे तुमचा खरेदीचा निर्णय तुम्ही पोस्टपोन करू शकता.
नक्कीच.
आणि तो पैसा चांगल्या ठिकाणी वापरू शकता किंवा बचत करू शकता, बँकेमध्ये ठेवून त्याच्यावर तुम्ही व्याज कमवू शकता, म्हणजे त्या पैशाचा राष्ट्राच्या विकासाला उपयोग होतो. म्हणजे केवळ अंधपणे खरेदी न करता आपल्याला खरोखर वस्तूची गरज आहे का हे तुम्ही तपासून पहा, आपण जी वस्तू घेत आहोत तशा प्रकारची वस्तू तर घरात पडलेली नाही ना, हे तुम्ही पहिलं पाहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे हल्ली जाहिरातीचं युग आहे आणि जाहिरातीमधून आपल्याला अनेक वस्तूंची भुरळ ही घातली जात आहे. त्यावेळी देखील आपण केवळ जाहिरातीला भुलून वस्तू खरेदी करत आहे का हे देखील ग्राहकांनी पाहिलं पाहिजे. नुसतं जाहिरातीत दाखवलं म्हणून आपण ती वस्तू आंधळेपणाने खरेदीला जाणं हे देखील योग्य नाही.
बरोबर.
तिसरं म्हणजे वस्तू खरेदी करताना जसं आपण आता म्हणालात की वस्तूची किंमत काय आहे, तिची एक्सपायरी डेट काय आहे, ग्राहक विक्रेता आपल्याला तिची गॅरंटी किंवा वॉरंटी देत आहे का, वस्तू खराब झाली तर ती आपल्याला बदलून मिळेल का, जर वस्तूमध्ये काही दोष गंभीर दिसून आले तर त्याच्याबद्दलची दाद कोणाकडे मागायची, अशा काही गोष्टींचं ज्ञान हे अगोदर प्राप्त करा. जेणेकरून तुम्हाला जर वस्तूमध्ये काही दोष निर्माण झाला तर ती वस्तू तुम्हाला बदलून मिळेल. अनेक वेळा असं होतं की आपण गॅरंटी कार्ड वगैरेवर सही करून देऊन टाकतो पण त्याच्यात लिहिलेलं असतं की जर तुम्हाला की जर तुम्हाला दोन महिन्यामध्ये वस्तूत काही दोष झाला तर आम्ही तो मोफत करून देऊ पण तिसऱ्या महिन्यात झाला तर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील. आता आपण हे काही वाचत नाही, आपण सही करून देऊन टाकतो. तर अशा वेळेला हे काळजीपूर्वक वाचून घेणं, जर आपल्याला समजलं नाही तर त्या विक्रेत्याला विचारून घेणं हे आपलं त्या ठिकाणी काम आहे. चौथी गोष्ट म्हणजे जसं मी मगा म्हटलं की वस्तू खरेदी करताना त्या वस्तूनी माझा आणि माझ्या परिसराचा माझ्या देशबांधवांचा विकास होईल का हे देखील पाहणं आपलं काम आहे. जर तुम्ही सगळ्या फॉरेनच्या वस्तू खरेदी केल्यात तर तुमचा पैसा हा देशाबाहेर जाईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण केलेल्या पर्यावरणाचं रक्षण करून निर्माण केलेल्या आणि बाल कामगारांचा वापर न करता तयार केलेल्या वस्तू या तुम्ही वापरणं खूप आवश्यक आहे.
नक्कीच. म्हणजे आपल्या इथले जे उद्योग आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त चालना देण्याचं काम आपण स्वतःच करायचं,
आपणच केलं पाहिजे.
आणि असं किती जरी वाटत असलं की बा उत्पादक वेगवेगळ्या परदेशी याचं भुरळ आपल्याला घालत असले तरी आज मार्केट हे बायर्स मार्केट आहे, खरेदी करणाऱ्याचं मार्केट आहे. त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन योग्य ती खरेदी केली तर ही नक्कीच आपल्या देशाच्या सुद्धा हिताची राहील. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.
धन्यवाद. थँक्यू.